सो भैया, शो के शुरुआत से मैं आपसे पूछ रहा हूँ कि तयारी हुई की नहीं कल के लिए, तयारी हुई की नहीं? आता बरीच जणांना कळलं असेल की मी कुठल्या तयारीबद्दल बोलतोय, पण तिथे अशी काही माणसं आहेत ज्यांना माहीतच नसेल की उद्या काय आहे ना. म्हणजे बरेचदा आपल्या घरामध्ये ना असं होतं, बघा एक म्हण येते, अतिपरिचयात अवज्ञा, असं एक सुवचन आहे. अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती जी ना ती आपल्या जवळ असली ना की आपल्याला तिची किंमत अजिबात राहत नाही. असं बरेचदा होतं नाही का, एखादी व्यक्ती आपल्या जवळ असली की आपल्याला तिची किंमत अजिबात राहत नाही, पण तीच व्यक्ती आपल्यापासून थोडीशी दूर गेली ना की मग आपल्याला समजते की त्या व्यक्तीची किंमत काय. आणि असं बरेचदा आपल्या घरामध्ये होतं. बघा आईबद्दल, आई आपल्या जवळ असली ना की आपल्याला तिची अजिबात किंमत राहत नाही, मग आपण तिची मदत करत नाही किंवा तिला आपण प्रेमानं काही बोलत नाही. पण जेव्हा आपण बाहेर जातो किंवा आई आपल्यापासून थोडीशी लांब जाते, गावाला जाते, तेव्हा आपल्याला आईची खरी किंमत कळते. मग अगदी भांडी घासण्यापासून तर भाकरी करेपर्यंत, चपात्या लाटेपर्यंत, प्रत्येक क्षणी आपल्याला आईची आठवण येते. ओके नाही. सो मी तुम्हाला हे एक्झाम्पल यासाठी दिलं कारण उद्या एक स्पेशल दिवस आहे तुमच्या आईकरता. उद्या आहे मदर्स डे. जी हा, उद्या आहे मदर्स डे. मे महिना सुरू आहे आणि मदर्स डे आहे. सो बऱ्याच जणांना माहिती आहे, पण काही लोक आहेत ज्यांना माहिती नाही आहे, त्यांना मी सांगतो उद्या आहे मदर्स डे. सो मम्मी के लिए कुछ स्पेशल बनाना आहे, स्पेशल बातें यहाँ पे होने वाली. जी हा, क्या होगी पता चलेगा आपको थोड़ी देर में. कहीं मजा सुनते रहो 93.5 रेड एफएम. मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो, घर पे रहो, सेफ रहो.